आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. माजी पंतप्रधान पद्मविभूषण डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर आज दिल्लीत निगमबोध घाटावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. तत्पूर्वी डॉ सिंग यांचा पार्थिव देह आज सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या ठिकाणी डॉ सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक काँग्रेस नेते, पदाधिकारी तसंच असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी डॉ सिंग यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर डॉ सिंग यांची अंत्ययात्रा निगमबोध घाट इथं पोहोचली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी डॉ सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. या अंत्यसंस्काराचं आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारण करण्यात आलं. 2023-24 या वर्षात देशात सर्वाधिक कोळसा उत्पादन झालं आहे. 2022-23 या वर्षाच्या तुलनेत 11.71% अधिक उत्पादन यंदा नोंदवण्यात आलं आहे. 15 डिसेंबरपर्यंत 963.11 मेट्रिक टन कोळसा उत्पादन देशभरात झालं असल्याचं कोळसा मंत्रालयानं आपल्या एका निवेदनात म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत परिवर्तनकारी उपायांच्या सहाय्यानं घरगुती कच्च्या कोकचं उत्पादन येत्या 5 वर्षात 140 मेट्रिक टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पांबाबत सर्व वाद आणि तक्रारींचं निराकरण करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ मैनक घोष यांनी सांगितलं आहे. जिल्हाधिकारी डॉ घोष यांनी महाऊर्जा विभागाच्या वतीनं जिल्ह्यात परवानगी देण्यात आलेल्या पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पांची माहिती घेतली, तसंच प्रकल्प उभे करण्यासाठी पवन ऊर्जा कंपन्या कोणत्या प्रक्रिया राबवतात, कोणकोणत्या नियमांची अंमलबजावणी करावी लागते याबाबत महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. प्रकल्पांशी संबंधित असलेल्या कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याचा विचार केला जाणार असून पवन ऊर्जा कंपन्यांना जिल्हास्तरावर विविध स्वरूपांच्या परवानग्या देण्यासाठी नियमावली बनवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी घोष यांनी सांगितलं. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे 26 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेदरम्यान होणाऱ्या डॉ शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या नियोजित 29 डिसेंबरच्या उद्घाटन कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. आता हे प्रदर्शन 2 जानेवारीपासून सुरू होणार असून 4 तारखेपर्यंत चालेल. शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. या प्रदर्शनातील सर्वात महत्वाची फळं, भाजीपाला आणि मसाला पीक स्पर्धा 2 जानेवारीला होईल. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या पुरस्कारप्राप्त शेतकरी, स्टॉलधारक तसंच शेतातील फळं, भाजीपाला आणि पिकं स्पर्धेसाठी आणणाऱ्या स्पर्धकांनी हा बदल कटाक्षानं लक्षात घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान अकोल्यातही आज नियोजित असलेल्या कृषी प्रदर्शनातील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभही रद्द करण्यात आला आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर कृषीमंत्र्यांनी विविध दालनांना भेटी देऊन कृषी संशोधन, प्रयोगशील आणि नव उत्पादनांची माहिती घेतली. नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, त्यामुळे वाहतूक कोंडी अपघात टाळण्यासाठी आज सकाळपासून उद्या 29 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत धरमतर ब्रिज ते अलिबाग, अलिबाग ते मांडवा जेट्टी आणि अलिबाग ते रेवदंडा मुरुड या मार्गावर अवजड वाहनांना वाहतूक बंदी करण्यात आली आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनं वगळण्यात आली आहेत. पर्यटनासाठी गेलेल्या पुणे जिल्ह्यातील एका मुख्याध्यापकाचा काशीत समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला. धर्मेंद्र शहाजी देशमुख असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातल्या पिसोली इथून धर्मेंद्र देशमुख आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांसह 13 जण काशीत समुद्र किनारी गेले होते. समुद्रात आंघोळीसाठी गेल्यावर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर स्पर्धेच्या 4थ्या कसोटी सामन्यातील 3र्या दिवशी चहापानापर्यंत भारतीय संघानं आपल्या पहिल्या डावात 9 गडीबाद 358 धावा केल्या. नितीश रेड्डीनं आपल्या कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं असून 105 धावांवर तो खेळत आहे. तत्पूर्वी त्यानं वॉशिंग्टन सुंदरसोबत शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.